सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये आणि आपल्या सोबत कुणाल भोसले सर आणि सागर चौधरी दोघेही आहेत. शिवसाम्राज्य ढोल आणि ताशा पथक ज्यांनी सुरू केलंय, आता ऍट प्रेझेंट किती मंडळी आहेत ढोल पथकामध्ये?
आता ऍट प्रेझेंट आमच्याकडे 123 ते 125 जण आम्ही टीम रेडी झालेली आहे आमची. त्याच्यामध्ये लहान मुलं लेडीज सगळे धरून जे काय आहे आमचं. एक महिन्याभरात आम्हालाही एक्सपेक्टेड नव्हतं की एवढी सगळी लोक आम्हाला जॉईन होतील, पण ते दैवाचा आम्हाला साथ होती आणि आमचं नशिबन सगळ्यांची मेहनत, आमच्या तिघांचीच नव्हे, कारण हे पथक उभं करण्याला आमची जी टीम आहे, आमचे जे प्रतिनिधी आहेत, त्यांनी पण प्रचंड मेहनत घेतलेली आहे.
बरोबर.
हे नुसतं हे आम्ही तिघ पथक प्रमुख आहोत म्हणून नाही, आम्ही तिथं गेल्यानंतर पथक प्रमुख म्हणून कधीच वागलो नाही त्यांच्याशी.
बरोबर.
वी ऍज अ फ्रेंड, एक मोठा भाऊ म्हणून आम्ही तिघ जण तिथं उभे राहिलो. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या प्रतिनिधी लोकांनी ह्याच्यावरती खूप मेहनत घेतलेली
आहे,
प्रचंड मेहनत. म्हणजे आमच्यापेक्षा आम्ही तर फक्त एक निमित्त आहोत, पण ह्या सगळ्या लोकांनी एवढी मेहनत घेऊन हे पथक उभं केलेलं आहे, तर आमचं सगळ्यांचं श्रेय आम्ही सगळं तो जो काही श्रेय आहे ते आम्ही आमच्या सगळ्या प्रतिनिधींना देतो.
लोकांना आता प्रतीक्षा आहे की बाबा रे आम्हाला सुद्धा तुमच्या नेक्स्ट राऊंड मध्ये एंट्री करायची आहे.
हो, ते नक्कीच होणार आहे. नाशिककर आम्ही 15 जुलै पासून परत आम्ही एक नवीन प्रॅक्टिस चालू करत आहोत, कारण ह्यावेळेस गणपती लवकर आहेत, गणेश उत्सव लवकर आहे यावेळेस. तर 5 सप्टेंबरला गणपती बसतायत आणि 15 सप्टेंबरला विसर्जन आहे, तर आम्ही 15 जुलै पासून प्रॅक्टिस चालू करणार आहोत. ती थेट सप्टेंबर 15 पर्यंत ही प्रॅक्टिस चालणार आहे. साधारणतः 2 महिने लागोपाठ कंटिन्युअस प्रॅक्टिस चालू असणार आहे. तर त्याची जागा आणि त्याचं जे काय असेल त्याचे सगळे डिटेल्स आम्ही सगळ्या फेसबुक पेज वरती अपलोड करणार आहोत. मी नाशिककरांना एक रेड एफ एमच्या मार्फत आम्ही आवाहन करतो की ज्या ज्या लोकांना शिकण्याची इच्छा आहे की एक वादन हे काय, आम्हाला वादन हे वादन वाजवायचंय, हे ढोल आम्हाला वाजवायचं आहे, ताशा आम्हाला वाजवायचं आहे, ध्वज आम्हाला नाचवायचा आहे, ढोल आम्हाला वाजवायचं आहे.
बरोबर.
ज्याला कोणा हे अगदी मनापासून आवड आहे ना, तर प्लीज तुम्ही लवकरात लवकर आमच्या फेसबुक पेज वरती आमचं पेज लाईक करा, त्याच्यावरती आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, तर लवकरात लवकर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करून रजिस्ट्रेशन करा. जेणेकरून आम्ही लिमिटेड रजिस्ट्रेशन याच्याकरता ठेवलेले आहेत की प्रत्येक आमच्याकडे प्रत्येक जण येणारा वादक जो आहे त्याला आमचा एकच उद्देश असणार आहे की बाबा तुला ढोल मिळावा, एक वादन तू करावं, तू एक वादक आहेस आवड म्हणून आमच्याकडे आलायस, आम्ही तुमच्याकडनं पैसे घेऊन येत नाही किंवा आम्ही कोणाला पैसे देत नाही, तर तुम्हाला एक वादनाची हाऊस आहे, तर तुम्हाला एक वादन मिळावं, मिरवणुकीत तुम्हाला ढोल मिळावा, तुम्हाला हवा तेवढा वेळ, म्हणजे तुमचं समाधान हो सर, तुम्हाला प्रत्येक जणांना एक वादन करता यावं म्हणून तुम्ही आम्ही सीट्स लिमिटेड ठेवलेल्या आहेत.
ओके.
तर तुम्ही लवकरात लवकर आमच्याकडे रजिस्ट्रेशन करा.
आणि पेज काय आहे, काय नावानी?
शिवसाम्राज्य नावानीच आमचं पेज आहे.
ओके.
आणि शिवसाम्राज्य नाशिक नावानी आमचं एक ट्विटरचं हँडल आहे.
ओके.
त्याच्यावरती पण तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. आणि शिवसाम्राज्य हे मराठीत टाईप करायचं आहे, मराठीत टाईप केल्यानंतर तुम्हाला पेज दिसेल.
ओके.
तर प्लीज ते लाईक करा आणि लवकरात लवकर ज्यांना कोणाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी आमच्याकडे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावं.
डेफिनेटली. आणि तुम्ही दोघही जण इकडे आलात, आम्हाला इतक्या छान छान गोष्टी सांगितल्या, त्यासाठी थँक्यू. परक्यांना म्हणतात आम्ही बोलवलं, तुम्ही आलात, बस दॅट्स इट.
आता हे ऑफ द म्हणजे रेडिओवर बोलणं मला चालणार नाही, आपण जेव्हा बाहेर जाऊ तेव्हा बोलूया याच्यावर.
आता खरं बोलणं सुरू होणार आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम
बजाते रहो.